तुम्ही हे करावं की ते करावं हा कर्मयोगाचा प्रश्न नाही. तुमची धंद्याची प्रकृती असेल, तुम्ही धंदा करा, नोकरीची असेल तुम्ही नोकरी करा, पण तुम्ही तुमचा स्वधर्म कोणता अशा प्रकारे दुसऱ्याकडे चौकशीही करू शकत नाही, तो तुम्हाला आपोआप मिळतो. तुम्ही धंद्यात अपयशी झालात की नोकरी धरताच तेव्हा धंदा तुमच्या योग्यतेचा नाही हे तुम्हाला समजून जातं. आता नोकरी हा तुमचा झाला स्वधर्म. अशा प्रकारे आणि फक्त पैसे मिळवण्याची कला किंवा पैसे मिळवण्याचं जे कर्म आहे तर त्या कर्माला स्वधर्म म्हणू नका. ही अजून एक गोष्ट आहे. स्वधर्म हे आपल्या सगळ्या बाजूनी उभा आहे. सगळ्या एक रस्ता ओलांडत असताना जर एक वृद्ध व्यक्ती तुमच्या बरोबर असेल आणि त्या व्यक्तीलाही घेऊन तुम्ही रस्ता ओलांडला तर त्या क्षणाचं तुमचं ते स्वधर्म कर्म आहे. तुम्ही नोकरी करता का धंदा करता किंवा कोणतं कर्म करावं हे करावं का हे करू नये एवढ्यापुरता मर्यादित कर्माविषयक प्रश्न नाही. हे कर्म करत असताना ज्या भावानी करायचं तर त्या भावाचा अभ्यास मात्र यांचा चाललेला आहे. एक ध्येय आहे, एक मध्यवर्ती कल्पना जी आपण केंद्रात तर ती त्या सोलापूरला तशाच्या तशा पद्धतीने पाळतात. दिनक्रमाची विशिष्ट आखणी झालेली आहे. हे जरी सगळं झालं तरी देखील साधक हा स्वतःच्या स्थितीबाबत एक प्रकारे अजून आपली स्थिती चांगली व्हायला पाहिजे या भावनेने असमाधानी असतो. आपण अजून ध्येय गाठलेलं नाहीये याची साधकाला जाणीव असते. असं असल्यामुळं आपलं खूप चुकतंय असं मात्र साधक स्वतःवर लादून घेतो. खूपच आपलं चुकतंय ज्या अर्थी एवढं सगळं सांगितलं जातं, कारण सांगितलं जात आहे ते 100% आहे आणि आचरलं जात आहे ते आपल्या शक्तीबुद्धीप्रमाणे आहे. आपली 25% असेल, 30% असेल, 50% असेल असं असल्यामुळं जेवढं आचरणात येत नाहीये तिथं आपण फार कमी पडतो असं कधी कधी एखाद्याला वाटतं. पण तसं आपल्या प्रकृतीनुसार आपण पूर्ण प्रयत्न करतो की नाही एवढं तुम्ही पहा असं मी तुम्हाला सांगेन. कधी कधी साधकांच्या समुदायाचा एक तोटा असतो. तो तोटा असा की दुसरा चांगला साधक पाहून एखादा साधक स्वतः खचून जातो. त्याला असं वाटतं की माझी कर्म चांगली नाहीत, माझी साधना चांगली नाही, माझे प्रयत्न तितके परिपूर्ण किंवा अचूक नाहीत. समुदायामध्ये साधना करण्याचा जसा फायदा असतो तसा हा तोटा देखील असू शकतो. आपण लक्षात ठेवा की आपल्या सगळ्यांना अत्यंत असमान पार्श्वभूमी आहे. जरी इथं एकाच सतरंजीवर तुम्ही बसलेले असलात, तुम्ही वेगळ्या वेगळ्या घरातून आलेले आहात, लहानपणापासून तुमच्यावर झालेले संस्कार वेगळे वेगळे आहेत, अनेक जन्म केलेली तुमची कर्म आहेत ती अत्यंत निरनिराळी अशी आहेत, तुम्ही करत असणारे प्रयत्न आणि त्या प्रयत्नांची तीव्रता या क्षणाला देखील भिन्न भिन्न आहे. असं सगळं असल्यामुळं जरी सगळे एका प्लॅटफॉर्मवर बसलेले असाल तरी देखील तुम्ही पातळीने एकसारखे आत्ता देखील नाही आहात. असं असल्यामुळं दुसऱ्याकडे पाहायला नको तर आपल्या स्वतःच्या प्रकृतीप्रमाणे आपण जितकं करू शकतो तितकं मॅक्झिमम आपण करतो आहोत की नाही याच्याकडे लक्ष ठेवा असं मी तुम्हाला म्हणेन. म्हणजे मग असं उदास व्हायला होणार नाही. आणि तशाही पद्धतीने एकदम मोठं होण्याची देखील सोय नाही. कोणी जर असं म्हणेन की मी याच्यासाठी आकाश पाताळ एक करेन, खाणं सोडेन, झोप सोडेन, ध्यानाला बसेन, 24 तास ध्यान करेन, तर अशा पद्धतीने देखील करून हे होण्यासारखं नाही. हा बोध प्रकृतीला मानवेल अशा पद्धतीने प्रकृती ही वळत वळत हळूहळूच होत राहतो. मी अशी एक गोष्ट विनोद वाचला होता की बाबासाहेबांना आपलं वय आता वाढायला लागलं याची जाणीव झाली. त्यांनी बाजारातल्या जाहिराती पाहिल्या की रोज एक गोळी घ्या आणि तरुण व्हा अशा प्रकारच्या जाहिराती बरेच दिवस ते वाचत होते, त्यामुळे त्यांना इच्छा होती की आपणही आता तरुण व्हायला पाहिजे, आपलं वय वयस्कर होत चाललं, पण त्यांना झटपट तरुण व्हायचं होतं. म्हणून त्यांनी ती महागडी बाटली आणली आणि त्या बाटलीतल्या तीसही गोळ्या त्या दिवशी त्यांनी खाल्ल्या. कारण लवकरच जर एक गोळी घेऊन आपण हळूहळू तरुण होणार असू आणि मग दुसऱ्या दिवशी 8 वाजले तरी बाबासाहेब अंथरुणातून बाहेर आले नाहीत, म्हणून त्यांची पत्नी उठवायला गेली की आता उठा, तर ते म्हणाले की आज मी उठेन पण शाळेत जाणार नाही. असं होऊ शकत नाही. गोंधलेकर महाराज असं सांगत असत की गोष्ट सांगत असत की ताईचं लग्न निघालं म्हणून ताई 14 वर्षाची आणि छोटी मुलगी होती ती 6 वर्षाची दुसरी बहीण तिची, तर तिनेही हट्ट धरला की मलाही ताईसारखा नवरा पाहिजे म्हणून. तर तिच्या वडिलांनी सांगितलं की आणायचा तुला, तू जरा योग्य वेळ आली की तुलाही आणायचा असं म्हणाले. योग्य वेळ आणल्याखेरीज ताईसारखा नवरा तिला आणता येणार नाही असं महाराज म्हणाले. हे जसं असावं तसं साधकाची साधना देखील योग्य वेळेला प्रतिफळते, त्याच्या आधी ती प्रतिफळत नाही. म्हणून एकाच वेळेला आकाश पाताळ एक करावं इतक्या तीव्र भावनेने साधना करावी आणि त्याच वेळेला जर थांबायला लागलं तर युगानुयुग देखील मी थांबेन एवढा धीर माझ्या ठिकाणी आहे अशा भावनेने उदास न व्हावं, अशा मध्यातून याचा बॅलन्स राखून कुठेतरी ही साधना चालेल. तुम्हाला घाई करून देखील जमणार नाही आणि घाई करून जमणार नाही एवढंच माझं वचन घेऊन गेलात तर मग मगाच्या त्या प्रश्नांच्या उत्तरासारखं मग तुम्ही लग्नात कितीही वेळ खर्च कराल. स्वामीजी जसं सांगायचे की लग्न म्हणजे विघ्न समजा, तर या सगळ्याचा नीट तारतम्याने विचार आपल्याला निश्चितच करायला लागेल आणि त्या तऱ्हेने आपल्याला चालायला लागेल. आता या प्रश्नाबद्दल एवढं म्हटल्यानंतर आणि ते जे डॉक्टर आहेत आणि रुग्णसेवा सोडून कमी दर्जाची करमणूक प्रधान सेवा करायला लागली वगैरे, तर स्वधर्मामध्ये दर्जा नसतो ही गोष्ट अजून एक लक्षात घ्या. स्वधर्म हा तुमच्या योग्यतेचा असतो आणि तुम्हाला अधिकाधिक सोयीचा असा असतो. जसं पक्वान्न खूप जरी चांगली असली तरी लहान बाळाला त्याचा काही उपयोग नाही, त्या बाळाला आईचं दूधच जसं उपयोगी आहे तसं खूप मोठी मोठी कामं आहेत पण ती सगळी कामं ही तुमच्या योग्यतेची असतील असं समजू नका. त्याच्याऐवजी आत्ता तुम्ही जिथं आहात तर ते भगवंतांनी तुम्हाला दिलेलं काम आहे अशा प्रकारची भावना आपण ठेवायला काही हरकत नाही. बऱ्याचदा असा मोह होतो की आपण अशा परिस्थितीत जन्माला यायला पाहिजे होतं, अशा प्रकारच्या कुटुंबात जन्माला यायला पाहिजे होतं, अशा आर्थिक अथवा व्यक्ती असलेल्या परिस्थितीत आपण जायला पाहिजे होतं असं वाटतं. आपण कसं असायला पाहिजे हे भगवंतांनी ठरवावं, तसं त्यांनी ठरवलेलं देखील आहे, ते जसंच्या तसं विना तक्रार नम्रतेने स्वीकारावं ज्या अर्थी त्यांनी आपल्याला या परिस्थितीत आणलेलं आहे, या परिस्थितीतून त्याला आपला उद्धार करायचा आहे असं आपण लक्षात घ्यावं. स्वीकार ही अद्भुत घटना आपल्या जीवनामध्ये नेहमीच असावी. असं जेव्हा होईल तेव्हा अमुक कर्म श्रेष्ठ किंवा अमुक कनिष्ठ असं होणार नाही आणि स्वधर्म हा तसा शोधाशोध करून मिळत देखील नसतो. आपल्या केंद्रामध्ये देखील बघा तुम्ही की एखादी व्यक्ती येते, सहज सेवाभावी असते, सहज इथं उठून उभी राहते, लोकांना म्हणते की असं बसवा, बसवण्याच्या न सांगता ते काम स्वीकारते. पण जर मला काहीतरी सेवा द्या असं म्हणणाऱ्या एखाद्या व्यक्तीला सांगितलं की त्यांच्यासारखं तुम्ही आता लोकांना बसवायचं काम करत जा, तर मग तो कालांतराने म्हणेल की मला तशी सेवा नको होती. माझ्या डोळ्यासमोर होतं जरा माझं ज्ञान वगैरे आहे, शिक्षण आहे, तशा प्रकारची सेवा, हे काय काम मला. म्हणून कुठल्या कामाला आपण कधी कमी लेखू, कोणाला जास्त लेखू, तर हेही स्वधर्मात राहत नाही आणि स्वधर्माची शोधाशोध न करता तो आपोआप आपला आपल्याला मिळतो. आपलं जे जीवन आहे ते सहज स्वधर्माच्याच वाटेने जातं याच्यावर आपण विश्वास ठेवू. स्वधर्माच्या बाबत अजून एक सांगायचं झालं तर स्वामीजी असं सांगत असत की स्वधर्म हा बदलतो देखील. म्हणजे आज तुम्ही एक गोष्ट करताय तर ती गोष्ट कायम करत राहणं हाच तुमचा स्वधर्म आहे असंही होऊ शकत नाही. तुमचा जसा जसा अधिकार बदलतो तसं तुमचा स्वधर्म आणि स्वधर्म कर्म देखील बदलत जातो. जसं ऑफिसमध्ये नाही का तुमचा अधिकार बदलल्यानंतर त्याप्रमाणे तुम्ही वेगळ्या वेगळ्या दर्जाची कामं करायला लागता. वरच्या वरच्या दर्जाची म्हणू, वरचा आणि खालचा ही बोलण्याची भाषा झाली तरी देखील वेगळ्या प्रकारची कामं तुम्ही जशी करायला लागता तसं तुम्ही जर स्वधर्म कर्म कर्माच्या कर्मयोगाच्या नियमांनी जर आचरायला लागलात तर हळूहळू तुम्ही समाहित होता, समचित्त होता, तुम्ही शांतीला प्राप्त होता, मग तुमची कर्म देखील बदलतात. याला उदाहरण स्वामीजी असं सांगत असत की तुकाराम महाराजांच्या हातामध्ये वयाच्या 22व्या वर्षी तराजू होता आणि वयाच्या 40व्या वर्षी तुका म्हणे आता उरला उपकारापुरता असं तुकाराम महाराजांचं जीवन झालेलं होतं. 48व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. तराजू होता याचा अर्थ आता जन्मभर ते तराजू घेऊनच बसतील असं नाही. त्यांची जशी जशी उन्नती झाली तसं मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संत ते येण्याची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही असं सांगण्यासाठी आम्ही आलेले आहोत अशा प्रकारचा भाव त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला आणि तशा प्रकारचा सगळ्या जगताला उपदेश करणं एवढा मोठा स्वधर्म देखील त्यांना प्राप्त झाला. त्यामुळं स्वधर्मामध्ये देखील तुमच्या कुवतीप्रमाणे तुमची भावना, तुमची चित्तशुद्धी, तुमची अंतःकरण शुद्धी, तुमच्या मनाचं बुद्धीचं विकसन, तुमच्या मनाची बुद्धीची निर्मळता यानुसार तुम्ही हळूहळू एक उत्तम व्यक्ती बनता आणि तुमची सहज कर्म बदलतात. स्वामीजींची बदलली. जसं स्वामीजी दुकानदार होते आणि मग ते दुकान फळली केळी उन्मुळे तैसी आत्मलाभे प्रबळे जयाची क्रिया ढाळे ढाळे गळी तू आहे असं म्हटलेलं आहे. फळलेली केळी जशी एकदाच फळते आणि उन्मळून पडते तसं प्राप्त झाल्यानंतर मग अमुक कर्म करावं अथवा अमुक कर्म करू नये असाही अहंकार राहत नाही आणि सहज समोर आलेलं कर्म मोठ्या प्रेमाने आदरभावाने असं तो करत राहतो. बहुतांशी ते कर्म हे समाजाच्या उपयोगाचं असं घडत राहतं. इतक्या शांतपणाने तुमच्याशी बोलल्यानंतर मगाशी जे जोरजोरात बोललो ते अजून डोक्यात माझ्या आहेच. आपण थोडा वेळ एक 10 मिनिटं आहे नाम घेऊया. आपल्या समोर आलेल्या कोणत्याही कर्माचा अनादर करायला नको. भगवंतांनी आपल्याकरता ते दिलेलं आहे. आणि याच्यातच माझा विकास आहे अशी जर भावना ठेवली तर स्वधर्म कर्म हे तोयतरणी जसं असतं तसं होऊन जातं. पाण्यातून वाचवणारी नाव कशी असते. आपण सगळे डोळे मिटून बसूया. आपल्या हृदयाच्या ठिकाणी हृदय भूमीमध्ये विटेवर पंढरीनाथ उभे आहेत. भावना करूया. ओम राम कृष्ण हरि। राम कृष्ण हरि। राम कृष्ण हरि। कृष्णा बोलकारे, कृष्णा डोलकारे, घड़िए 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 हित बोलकारे। असा पांडुरंग अत्यंत प्रसन्नतेनी उभा आहे। आपल्या अंतकरण वृत्ती त्याच्या प्रसन्नतेने प्रसन्न झालेल्या आहेत। राम कृष्ण हरि। राम कृष्ण हरि। राम
कृष्ण हरी। आपलं शून्य त्यांनी व्यापलेलं आहे, शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ। बाप रखुमा देवी वरु विठ्ठलू सकळ। हरी 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 स्वामी जी, स्वामी जी हरी 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 हरी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। हरि 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 हरि। परीक्षित तुमच्या सारखे सगळे लोक इथं आहेत जाणकार म्हणून हा कार्यक्रम आज अशा रीतीने झाला। शशांक आहे, सगळ्यांनी सगळे कष्ट घेतात त्यामुळे हे असे कार्यक्रम होतात। कारण मशीन आहे, एखाद्या वेळेला काहीतरी होणं हे स्वाभाविक आहे, त्यामुळे असं वाटून घेऊ नका की हे असं कसं झालं। तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करता आणि पूर्ण मेहनत घेता हे मला माहित आहे। हरी या मंडळी।